ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
10 लाखाची साखर घेऊन जाणारा ट्रक गायब. कर्नाटकातील एका साखर कारखान्यातून गुजरात राज्याकडे 10 लाख रुपये किमतीची साखर घेऊन निघालेला ट्रक निश्चित स्थळी पोहोचलाच नाही. इतक्या किमतीची साखर रस्त्यातच गायब झाली, त्यामुळे ट्रक चालक आणि मालकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. ट्रान्सपोर्ट मालक ओंकार सिंग तारा सिंग पन्नू यांनी आरोपी ट्रक मालक प्रीतपाल सिंग पंजारत आणि ट्रक चालक नरेंद्र यादव यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बलभीम राऊत करत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 14 फेब्रुवारीला बारामती अॅग्रो युनिट 2 या साखर कारखान्यातून M30 साखरेची 250 क्विंटल वजन असलेली पाऊच ट्रकमध्ये भरण्यात आली. ही साखर गुजरात येथील रिलायन्स रिटेल लिमिटेड येथे रवाना करण्यात आली. हा ट्रक दिनांक 17 फेब्रुवारी रोजी नियोजित स्थळी पोहोचणं आवश्यक होतं, तथापि ट्रक नियोजित स्थळी पोहोचलाच नाही. उलट दिनांक 17 पासून ट्रक मालक प्रीतपाल सिंग पंजारत आणि ट्रक चालक नरेंद्र यादव दोघांचे मोबाईल बंद आहेत.